रणात फिरली नाती कधीच माघारी हो समके शुभाची तलवार हो चमके शुभाची तलवार
चमके शुभाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढाली वरती वार
झेले ढाली वरती वार
हो चमके शुभाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणासी सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमापार
महाराष्ट्रावर प्रेमापार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
हो शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शुभाने गनी मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या तौबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
त्याची तुटली बोटे चार
हो अफझुल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला शिवा ने ओळखले प्रतापगढ़ाशी स्वतः भेटी लाते आले आओ मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवाला करून धोका अफझुल करी वाराला झाला शिवराया हुशार
झाला शिवराया हुशार
केला क्षणात अफझुल ठार
केला क्षणात अफझुल ठार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढाली वरती वार
झेले ढाली वरती वार
हो